अध्याय 4. पोम्पईतून आम्ही हिचाईक करीत समुद्रकिनाऱ्यावरील ब्रिंदिसी या नगरात आलो. तेथून होते नव्हते तेवढे सर्व पैसे खर्च करून बोटीने कोर्फू या ग्रीक देशातील बेटावर पोहोचलो. ग्रीक कवी होमर यांनी लिहिलेल्या दी ओडिसी नामक काव्यात या बेटाचे प्राचीन नाव कॉसिरा असे दिले आहे. तेथील पर्वतावर ऑलिव्ह आणि अंजिरांनी पूर्ण भरलेले वृक्ष होते. त्यात मी रोज एकटाच फिरत असे. समोरच्या आयोनियन समुद्राकडे पाहत एका डाळिंबाच्या झाडाखाली बसून ताओ, भगवद्गीता आणि बायबल या ग्रंथांचा अभ्यास करीत विभिन्न गुरूंकडून शक्य होईल तितके ज्ञान संपादन करण्याची माझी भूक शमवित होतो. भूमध्य समुद्रावरून येणारी ताजी हवा चिंतन मनन करण्याकरिता मला प्रेरणा देत होती. तेथून ग्रीस देशात प्रवेश केला आणि पुन्हा हिचाईक करीत अथेन्स शहरात पोहोचलो. महामार्गावरून जाताना युरोपातील वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश, तेथील भाषा आणि रीतिरिवाज पाहून मला आश्चर्य वाटले. मी अमेरिकेच्या मध्य भागातून आल्यामुळे तेथील वैशिष्ट्ये पाहून माझे मन थक्कच झाले. खिडकीतून बाहेर पाहताना विचारांच्या वावटळीत मग्न झालो. संपूर्ण जीवनात वास्तवाचा अर्थ एकाच विशिष्ट प्रकारे लावण्यास मी शिकलो, कारण एका विशिष्ट प्रकारच्या संस्कृतीतच लहानाचा मोठा झालो होतो. मनुष्यांमध्येच का दिसते इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याची खोलवर रुतलेली प्रवृत्ती? विशेष करून देश, जात, धर्म किंवा सामाजिक दर्जा याबाबतीत हे प्रकर्षाने दिसून येते. आपण समजतो की मी सामान्य आहे आणि इतर सर्वजण विचित्रहीन आहेत. अशा प्रकारे इतरांना हीन समजण्याने उत्पन्न झालेल्या दुराभिमानाने द्वेष, धर्मभेद अशा भावनात अधपतन होते. त्यातून द्वेष, भीती, शोषण किंवा कधीकधी युद्ध देखील घडते. मी अशी प्रार्थना केली की या प्रवासामुळे माझ्या मनाच्या कक्षा रुंदावतील, जेणेकरून मी इतर संस्कृतीकडे सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवून पाहू शकेन. जीवन, भोवतालचे जग आणि परमेश्वर याकडे ते लोक कसे पाहतात हे जाणू शकेन. अथेन्सला पोचल्यावर मी शिकागोच्या उपनगरात राहणाऱ्या माझ्या कुटुंबियांना एक पत्र लिहिले. मी कोठे कसा राहतो, सहलीमुळे मला किती लाभ झाला आहे आणि यामुळे मी माझ्या कुटुंबियांच्या किती जवळ आलो आहे हे सर्व लिहिले. मात्र एवढे लिहिण्याचे धाडस झाले नाही की आता मला पुन्हा शाळेत जाण्याची इच्छाच नाही आणि मी पुन्हा केव्हा परत कधी येईन हे मलाच माहीत नाही. अथेन्सचे पोलीस रस्त्यावरून गस्त घालीत असताना स्वयंचलित मशीनगन घेऊन फिरत असल्याचे पाहून मला आणि गॅरीला धक्काच बसला. आम्ही जाणले की आता मात्र एका झाडाखाली झोपण्याऐवजी एखादे यूथ हॉस्टेलच शोधलेले बरे. तरी देखील एक समस्या होतीच, आमच्याजवळील तुटपुंजे पैसे देखील संपले होते. यूथ हॉस्टेल जरी स्वस्त असले तरी ते आमच्या खिशाला परवडण्यासारखे नव्हते. तेव्हा आम्ही तत्कालीन अनुभवी मुरब्बी पर्यटक जो तोडगा काढतात तो काढायचे ठरवले, सरकारी रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणे. रक्त काढण्याची त्यांची प्राचीन पद्धत प्रचंड वेदनादायक होती. त्यांनी आम्हाला एका टेबलाशी बांधून ठेवले आणि मोठ्या सिरिंजमधून रक्त काढू लागले. आम्हाला जवळजवळ भोवळच आली होती. नियम असा होता की रक्तदात्याला एक कप संत्र्याचा रस प्यायला मिळायचा. रक्त दिल्यावर अर्धा तास तरी एका खोलीत बसून राहणे भाग होते. रक्तदात्याची तब्येत ठीक आहे अशी खात्री झाल्यावरच त्याचे पैसे दिले जायचे. त्या खोलीत बसून मी आणि गॅरी दुखऱ्या हाताच्या वेदना सहन करीत कसाबसा वेळ काढीत होतो. लांबट चेहरा करून गॅरी म्हणाला, पैसे कमवायचा याहून चांगला मार्ग असणारच ना रे. आम्ही सभोवताली पाहिले तर एक गिटारवाला फ्रेंच युवकही त्याच वेदनेत कणताना दिसला. त्याच्यापुढे एक व्हायोलिनवाला स्विस मुलगा बसला होता. तो देखील आपला हात धरून कणत होता. नेहमीप्रमाणे माझ्या पट्ट्याला हार्मोनिका बांधलेला होता. आम्ही सर्व संगीतकारांनी एकमेकांकडे पाहिले आणि आमच्यातील समान प्रेरणास्थान पाहून हसलो. नंतर असे समजले की त्या मुलाला बालपणापासून व्हायोलिन वाजवण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे. आता तारुण्यात तो रॉक ब्लूज पद्धतीचे संगीत वाजवित होता. फ्रेंच गिटारवालासुद्धा लहानपणीच फ्लॅमेंको नृत्यासाठी गिटार शिकला, परंतु सध्या तो लोकसंगीतात रुची ठेवित होता. आमच्या रक्ताचे पैसे घेऊन आम्ही सर्वजण रस्त्यावर आलो. आमचा एक तात्पुरता बँड तेथे आयोजित केला आणि ब्लूज संगीताचा एक प्रकार काहीही सराव न करता वाटेल तसा वाजवला. काही क्षणात लोक जमले आणि आमच्या भोवती नाचू लागले. म्हणता म्हणता मोठी गर्दी जमली. गॅरीने एका उसण्या टोपीत काही नाणी टाकली व ती वाजवीत आम्हाला साथ देऊ लागला. आमच्या या कार्यक्रमावर जनता एवढी बेहद्द खुश झाली की सर्वांनी गॅरीच्या टोपीत ग्रीस देशाची नाणी ड्रॅकमा टाकण्यास सुरुवात केली. उत्साह वाढत गेला. तसे आम्ही एक लांबलचक गाणे गात ॲथेन्स शहराच्या हमरस्त्यावरून एक मिरवणूकच काढली. आमच्या मागोमाग लोक येत होते. एका कोपऱ्यावर आम्ही जेव्हा थांबलो तेव्हा भरपूर गर्दी जमली आणि गॅरीची टोपी नाण्यांनी खच्चून भरली. पहिल्या दिवसाखेर आम्ही मिळकतीची वाटणी केली आणि एका युवकांच्या हॉस्टेलमध्ये खोली भाड्याने घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत आम्ही प्रसिद्धही झालो होतो. जिकडे जाऊ तिकडे टाळ्या वाजवीत ग्रीक लोक हसतमुखाने आमच्या भोवती रिंगण करू लागले. त्यांना आम्ही मनापासून आवडलो होतो. हे स्वप्न तर नाही ना, असंही आम्हाला वाटे. एके ठिकाणी आमच्या संगीताचे सूर हवेत तरळत असताना म्हातारी कोतारी टाळ्या पिटीत होती, तरुण मंडळी नाचत होती, लहान मुले बागडत होती आणि माता आपल्या लहानग्यांना कडेवर घेऊन तालावर झुलत होत्या. त्या स्वच्छ सूर्यप्रकाशात दुपारी सर्वजण हसत होते. आमची टोपी नाण्यांनी भरून गेली. एकाएकी जमावाची पांगापांग झाली. आमच्यावर मशीन गन रोखल्याचे पाहताच आमचे संगीत बंद पडले. आम्हाला अटक झाली आणि आमची तडक तुरुंगात रवानगी झाली. पोलिसांनी आमच्याकडील सर्व पैसे काढून घेतले आणि पुन्हा असला गुन्हा न करण्याचा सज्जड दम दिला. व्यावसायिक संगीतकार होण्याच्या माझ्या स्वप्नाचा असा आदी आणि अंत झाला. त्यापैकी थोडेफार पैसे आम्ही पोलिसांपासून लपविण्यात यशस्वी झालो. आध्यात्मिक साधना अधिक चांगल्या रीतीने करता यावी यासाठी एक शांत जागा शोधण्याच्या प्रयत्नात गॅरी आणि मी बोटीने क्रीट नावाच्या बेटावर पोहोचलो. एजियन समुद्रावरील एराक्लियन नावाच्या बंदरातून दक्षिण तटाकडे जाण्यासाठी आम्ही बस पकडली. तेथील वन्य डोंगराळ प्रदेश सौंदर्याने नटलेला दिसला. उभ्या चढावाच्या आणि खडकाळ टेकड्या त्या सौंदर्यात भर घालीत होत्या. समुद्रकिनारा जहाजाकरिता अगम्य होता. नैसर्गिक झरे, वाळूने भरलेले किनारे, खिंडी, डोंगरांवरील बकऱ्या आणि मुबलक सूर्यप्रकाशाने हा प्रदेश अगदी चकाकत होता. आम्ही यापूर्वी इतक्या गुहा कधीही पाहिल्या नव्हत्या. आम्ही पूर्णपणे विस्मित झालो. भूमध्य सागराच्या दिशेने पाहता येईल अशी एक गुहा आम्ही निवासासाठी निवडली. हे बेट म्हणजे उपवास, ध्यानक्रिया आणि प्रार्थनेकरिता नंदनवनच होते. दररोज सूर्योदयापूर्वी मी एक टेकडी चढून जाई आणि तेथे बसून सूर्यास्तापर्यंत ध्यान आणि प्रार्थना करीत असे. सागराच्या स्वच्छ नितळ पाण्याकडे पाहताच माझी ज्ञानप्राप्तीची तृष्णा कधी नव्हे इतकी बळावली. गॅरी देखील समुद्रकिनारी बसून ध्यान करीत असे. सूर्यास्तानंतर आम्ही आमच्या गुहेत पुन्हा एकत्र येऊन साध्या ब्रेडवर उपवास सोडायचो. दगडी जमिनीवर झोपी जायच्या तयारीत आम्ही त्या दिवसाचे अनुभव एकमेकांना सांगत असू. अशा चिंतनात अनेक आठवडे निघून गेले. आता प्रार्थना आणि ध्यानक्रियांनी माझ्यातील आध्यात्मिक ओढीच्या ठिणगीचे रूपांतर एका धगधगत्या ज्वाळेत केले. त्या एकाकी टेकडीवरून मी पाहिले, माझ्या आयुष्यातील सर्व काही या अग्नीत जळून खाक झाले आहे. वाटले की मानगुटीवर भूत बसल्याप्रमाणे या परमेश्वर प्राप्तीच्या ओढीने मला वेढून टाकले आहे. नियतीने मात्र मला भेदणाऱ्या रस्त्यांवर आणले होते. एक रस्ता माझी धारणा जशी आहे तशीच ठेवू शकला असता. तो म्हणजे एका विशिष्ट अमेरिकन कुटुंबातील मुलगा जो कॉलेजात जाऊन पदवी घेतो पण हिप्पी होतो, आणि दुसरा रस्ता मात्र अशा प्रांतात घेऊन जाणार होता जिथे सर्व काही बदलणार होते. मला भीती वाटत होती आणि माहीतही होते की मी एक अशी निवड करीत आहे जिने माझे संपूर्ण जीवनच बदलणार आहे. पण मला कोणीही रोखू शकत नव्हते. नियती कोठे नेणार हे मात्र मला माहीत नव्हते. एकच गोष्ट समजत होती, माझ्या प्रवासात जर मला पुढे जायचे असेल तर एक पूर्णपणे नवे जीवन, नवी ओळख मला प्राप्त होणार आहे. त्याकरिता इतर सर्व काही सोडून देणेच भाग आहे. दिवस मावळत होता. लालसर दिसणारा सूर्याचा गोळा समुद्राच्या मुखात प्रवेश करू पाहत होता. सूर्याने लाटांवर एक सोनेरी पडदा टाकला होता आणि त्याच्या स्पर्शामुळे जणू त्या नृत्यच करीत होत्या. किनाऱ्यावरील पर्वतराजी सोनेरी प्रकाश परावर्तित करीत होती. आकाशाचे घुमट गुलाबी, नारिंगी आणि फिक्कट जांभळ्या रंगाने झळाळत होते. त्याचवेळी माझ्या हृदयात गोड पण आज्ञावाचक शब्द उमटले, भारतात जा. भारतात कशासाठी? माझे विचारचक्र सुरू झाले. एक दुसरेच जग इतक्या दूरवर? मला तर भारताविषयी काहीच माहीत नाही. माझ्याजवळ पैसे अगदीच कमी होते, पण पुढे काय होईल याची काही शाश्वती नव्हती. तरीही माझा विश्वास बसला. तो माझ्या परमेश्वराचाच आवाज मला त्याच्या निकट बोलावीत आहे. इतर अनेक वेळा मला परमेश्वराचे सान्निध्य जाणवले होते. अथवा परमेश्वरापासून विभक्त होईन अशा तऱ्हेने वागल्यामुळे घोर पश्चातापही झाला होता. पण हा अनुभव वेगळा होता. हा एक मूकध्वनी जो माझ्या हृदयात उगम पावला होता. खात्रीने हा माझा अथवा माझ्या मनाचा आवाज नव्हता. छे छे, हा नक्कीच परमेश्वराचा आवाज जो मार्गदर्शनाकरिता माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद देत होता. तिन्ही सांजेला टेकडीवरून उतरत भूमध्य सागराकडे जाताना मी चिंतनाच्या सागरात मग्न होतो. माझे प्रत्येक पाऊल मला अंतिम ध्येयासमीप घेऊन जात आहे असे वाटले. वर चढून गुहेत प्रवेश करताच मला ध्यानस्थ बसलेला गॅरी दिसला. एकुलत्या एका मेणबत्तीची नाचणारी ज्योत आमच्या आश्रयस्थानाच्या जमिनीवर आणि छपरावर पिवळा प्रकाश टाकत होती. मी गुहेच्या मुखाजवळील दगडावर बसून अंधारलेल्या आकाशाकडे पाहिले आणि शांतता भंग करीत म्हटले, गॅरी, आज माझ्या जीवनात अत्यंत आश्चर्यकारक प्रसंग घडला. त्याने डोळे विस्फारले, म्हणाला, खरं सांगतोस तू मंक? माझ्याही बाबतीत असेच काहीतरी आज घडले. सांग ना मला. गॅरी चांदण्यांना पाहून म्हणाला, संध्याकाळी मी कुणाचा तरी ध्वनी ऐकला. खरंच? तो ध्वनी काय म्हणाला? तो पुटपुटला, इस्रायलला जा. मी आ वासला. काय? औत्सुक्यामुळे थरथरत मी जरा पुढे गेलो. जे मी ऐकले त्यावर माझा विश्वास बसेना. कुठे? तो आवाज म्हणाला, इस्रायलला जा. तुझा माझ्यावर विश्वास नाही? मी जमिनीला दोन्ही हातांनी घट्ट धरले. अरे, मला पण सूर्य अस्ताला जात असतानाच एक ध्वनी ऐकू आला. गॅरी जोरात ओरडला, आश्चर्य, आपण दोघेही इस्रायलला जाऊया. पण गॅरी, माझे हृदय धडधडत असताना मी पुटपुटलो. तो ध्वनी मला भारतात जा असे म्हणाला. भारत? गॅरी उद्गारला आणि गप्प झाला. दोघेही निशब्द झालो. काहीच बोलू शकत नव्हतो. आमच्यातील शांतता वाढतच गेली. मी बाहेरील तारकांकडे पाहिले, मग आकाशाकडे पाहत म्हटले, होय, मी तयार आहे. एका मेणबत्तीच्या मिणमिणत्या ज्योतीखेरीज गुहेत अंधाराचे साम्राज्य होते. मी माझ्या जिवलग मित्राला उद्देशून म्हटले, उद्या मी जाणार, कदाचित कायमचाच. बराच काळ दोघांपैकी कोणीच काही बोलत नव्हते. अखेर गॅरी म्हणाला, भारत येथून हजारो मैल दूर आहे आणि वाटेत मध्य आशियातील वाळवंट आहे. मेणबत्तीच्या सावल्या भिंतीवर नाचू लागल्या. प्रवास फार कठीण आहे, कदाचित प्राणघातकही असावा. मंक, तुझ्याकडे काहीच नाही. ही आध्यात्मिक यात्रा नव्हे, आत्महत्या आहे. जरा थांब, माझ्याबरोबर इस्रायलला का नाही येत? आपण थोडे पैसे जमू, नंतर दोघेही भारतात जाऊ. थोडा वेळ गेला. मी विचार केला पण आतील साद मान्यता देत नव्हती. गॅरी, मला वाटते ही परमेश्वराचीच हाक आहे. मी आता अधिक विलंब करू शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरले. मंक, तू तिथपर्यंत कसा पोहोचणार? माझा विश्वास आहे, जर मी नुसता पूर्वेच्या दिशेने हिचहाईक करीत गेलो तर ज्या देशात माझ्या प्रार्थनेचे फळ प्राप्त होणार आहे तिथपर्यंत मी जाऊ शकेन. त्याने माझ्या भावना जाणल्या. त्याच्या गालावरून एक अश्रू घरंगळत आला आणि दाढीला ओलावत गेला. तो पुटपुटला. तुला तुझ्या नियतीचे ऐकावेच लागणार. मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन. मेणबत्तीच्या अखेरच्या फडफडणाऱ्या ज्योतीत मी गुहेच्या जमिनीवर पहुडलो. रात्रीच्या शांततेत असीमित तारकांना एकटक पाहत असताना मन मात्र जणू औत्सुक्याच्याच भोवऱ्यात अडकले होते. सूर्य उगवला आणि मी निघण्याची तयारी केली. रस्त्यालगत असलेल्या बसस्टॉपवर मला निरोप देण्यासाठी गॅरी आला होता. विलग होण्याचे दुःख आता हळूहळू वाढू लागल्याचा अनुभव आम्हाला होऊ लागला. बसची वाट पाहणाऱ्या काही शेतकऱ्यांबरोबर आम्ही उभे होतो. आमच्यातील बंधुभाव प्रेम अतिशय दुर्मिळ होते. अगदी बालपणापासून जीवनाच्या रहस्यमय परिवर्तनांमधून आम्ही एकत्र गेलो होतो. हायलँड पार्कमधील आमच्या घरातून, कॅलिफोर्नियाच्या हिप्पी गटातून, फ्लोरिडातील आमच्या कॉलेजमधून आणि युरोपातील अन्य स्थानांतून आम्ही आकाशातील तारकांना एकत्र पाहिल्या होत्या. मनुष्य द्वेषभाव आणि एकमेकांची हत्या का करतात यावर चिंतन केले होते. व्हिएतनाम युद्धाला विरोध केला होता आणि काळ्या अमेरिकन लोकांना दिलेल्या वागणुकीलाही विरोध केला होता. आम्ही नागरी हक्क, द्वेषभावविरहित आणि संगीतमय जगाची स्वप्नेही पाहिली होती. नुकत्याच केलेल्या भ्रमणामुळे आम्ही एकमेकांची मैत्री आणि आधारावर अधिकाधिक अवलंबून होतो. परंतु आता मात्र तो क्षण येऊन ठेपला होता. मोडकळीस आलेली एक ती बस येताच मला गॅरीला काहीतरी भेट द्यावीशी वाटली. विचार केला, त्याला असे काहीतरी जे माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. माझ्या भावना सर्वोत्तमरित्या कशा व्यक्त कराव्यात याचा मी विचार करीत असतानाच एक कल्पना विजयसारखी चमकली. मी माझी काळी बंडी काढून त्याला अर्पण केली. कित्येक वर्षे ही बंडी मी घालीत होतो. माझ्या ओळखीच्या लोकांना माहीत होते की ही बंडी माझ्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक आहे. ही बंडीच ती काय, माझी सर्वात मौल्यवान संपत्ती होती. बंडी? गॅरी उद्गारला. आम्ही दोघे वाऱ्याने वर उडविलेल्या पानाप्रमाणे होतो. वारा आम्हाला कुठे घेऊन जाईल कुणालाच माहीत नव्हते. आम्ही हात मिळवले आणि गच्च मिठी मारली. कंठात भावना दाटून आल्या. मी म्हणालो, जर परमेश्वराची इच्छा झाली तर कदाचित पुन्हा आपली भेट होईल. मला बसमध्ये बसायला जागा मिळाली. बस सुरू झाली आणि रस्त्यावरील खाच, खळगे आणि खड्डे यातून मार्ग काढीत ती पुढे जाऊ लागली. मी मागे वळून पाहिले. गॅरी एकटाच उभा होता. त्याला माझी बंडी देऊन मी माझ्या भूत आणि वर्तमान व्यक्तिमत्वाची काट टाकीत होतो. मी माझे मंक हे नामकरणही त्यागण्याचा निर्णय घेतला आणि त्या क्षणापासून रिचर्ड हे माझे नाव धारण करण्याचे ठरवले. मला वाटले की अज्ञात भारताची यात्रा ही माझे नित्य स्वरूप पुन्हा प्राप्त करण्याची, ओळखण्याची यात्रा ठरू शकेल.